चीनीमंडी.com पॉडकास्ट। टोळांचा हल्ला। उत्तर प्रदेशाच्या कृषी विभागाने 15 जिल्ह्यांना दिले सतर्कतेचे आदेश। राज्यातील 4 जिल्ह्यात झालेल्या टोळ्यांच्या हल्ल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारच्या कृषी विभागाने 15 जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत। कृषी विभागाने सांगितले की मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाबसह राज्यातील झाशी, ललितपूर, सोनभद्र, जालोन जिल्ह्यामध्ये टोळांचे हल्ले आढळून आलेत। हे पाहून विभागाने आग्रा, मथुरा, सहारनपूर, शामली, मुझफ्फरनगर, बगपत, महोबा, बांदा, चित्रकूट, हमीरपूर, सोनभद्र, जालोन या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। विभागाने सांगितले की टोळांशी निपटण्यासाठी कारवाई सुरू केलेली आहे। राज्य आणि जिल्हा स्तरावर आपत्कालीन टीम तयार केली गेली आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 486 वाहनं, 5,365 ट्रॅक्टरवरचे स्प्रे, 2,172 नगरपालिकेचे टँकर ट्रॅक्टर, 2,423 नगरपालिकेचे स्प्रेयर, 29,744 साखर कारखाने, ऊस विभागाचे स्प्रेयर, डीजे सहित 5,567 ध्वनी निर्मिती यंत्राची व्यवस्था केली गेली आहे। अग्निशमन विभागातील 186 वाहनं, 1,288 ट्रॅक्टर स्पेअर, 312 नगर निगम ट्रॅक्टर, 204 स्प्रे, 18,261 ध्वनी निर्मितीची यंत्र आणि 314,110 लिटर रसायनाची व्यवस्था करण्यात आली आहे। झाशी, ललितपूर, जालोन, सोनभद्र, मिर्झापूर, माहोबा, बांदा, चित्रकूट, हमीरपूर, आग्रा, मथुरा, सहारनपूर, शामली, मुझफ्फरनगर आणि बगपत या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या टोळ इशारा संघटनेने यावर्षी मे आणि जूनमध्ये आणखी एका हल्ल्याचा इशारा दिलेला आहे। विशेष करून या वर्षातील पहिला टोळ हल्ला 11 मेला उत्तरी राजस्थानमध्ये पाकिस्तानच्या सीमाजवळ असलेल्या गंगानगर जिल्ह्यात झाला होता।